कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी अविनाश नारकर.
नमस्कार, मी ऐश्वर्या नारकर.
तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन,
कलाकार श्रुती सोबत.
ऑलराईट, तुमची अमेझिंग लव्ह स्टोरी तर आम्हाला कळाली, पण मला सांगा प्रपोज कोणी कोणाला केलं?
मला असं वाटतं की आम्ही एकमेकांना प्रपोज करण्याच्या असं काही क्षण आला नाही की आता मी त्याने मला प्रपोज केलंय किंवा काही. पण ज्या वेळेला आम्हाला मोहन काकांनी सांगितलं की आता याच्या पुढे हा शेवटचा दौरा आहे, याच्यानंतर प्रयोग नाही होणार, आपण नाटक बंद करतोय, त्यावेळेला माझं त्या दौऱ्यात शेवटच्या प्रयोगानंतर असं आलं की अरे मला सांगून टाकायला पाहिजे याला. त्यामुळे मी त्याला म्हटलं की मला बोलायचं आहे तुमच्याशी, तेव्हा मी आवाजाव करायचं त्याला. आणि मग आम्ही दादरला, मला आठवते की ते स्टेशनच्या बाहेरच त्या देवळाच्या पलीकडे एक, तेव्हा तो इराणी होता, आता तिथे बऱ्यापैकी हॉटेल झालं आहे कुठलं तरी, तर त्या इराण्याच्या इथे आम्ही चहा आणि काहीतरी असंच थातूर मातूर घेत बसलो होतो. आणि मी त्यांना म्हटलं की मला असं असं वाटतं की म्हणजे मला लग्न करायचं आहे तुमच्याशी, आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा मला. तर तेव्हा याने मला जाम लेक्चर दिलं होतं की तू लहान आहेस अजून, अजून ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचं आहे, मग पुढच्या आयुष्यात तुला आणि कोणतरी मिळेल, मग तू काच घाई करून कोर्स वगैरे. तर मी त्याला सांगितलं होतं की माझं ठरलंय, तुम्ही तुमचं मला सांगा तुम्हाला काय म्हणायचं ते. आणि
ते सुद्धा कशासाठी, मी म्हटलं ना की तिच्याबद्दल मला वाटत होतं खूप, पण कुठल्याही क्षणी ती दुखावली जाऊ नये ही पहिल्यापासून मनापासून इच्छा होती, तेव्हाही होती, त्याच्यानंतरही होती, आणि आताही, आणि इथून पुढेही राहील बेसिकली. म्हणजे मला तर खूपच वाटत होतं, म्हणजे ज्यावेळेला ती म्हणाली त्यावेळेला मी म्हटलं की अरे यार दीड वर्ष का घेतलंस मग, कारण प्रयोग 1.5 वर्ष आमचे सुरू होते नाटक, म्हटलं एवढं का आहोजाव करायचीस. मी आपलं शरद होता त्या नाटकामध्ये, शरद पुंक्ष होता माझ्याबरोबर, मित्राचा रोल करायचा त्यावेळेला. ही ना काही झालं की शरद करायची, तर मला जाम असंच व्हायचं, त्याला अरे तुरे करते आणि मला अहो ते जरा अमो असं का, असं मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे काय काय वेळेला तर तुम्हाला सांगतो की माझ्याकडे बॅग होती, शरदकडेही बॅग असायची. आता नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर आम्ही असे बोलत बाहेर आलो, आणि समजा आपल्याला जी व्यक्ती आवडते खूप, ती व्यक्ती समजा हा शरद आहे, शरदच्या खांद्याला भाग आहे, इथे मी आहे माझ्या खांद्याला भाग आहे, आणि शरदच्या बॅगेला धरून जर अशी पुढे त्याच्याबरोबर बोलत चालत गेली तर काय होईल तुमचं? फ्रेम मधनं एक मुलगी अशी लांब दुसऱ्याच माणसाची मुलाची बॅग धरून जाताना तुम्हाला दिसली, आताचा मुलगा काय करेल, सैराट होईल की नाही त्याचा? त्यावेळेला ते तसं व्हायचं खूप. मला ना पहिल्यापासून, ज्या क्षणापासून तिला मी बघितलं तेव्हापासनं तिच्यावरती प्रेम हे मी नुसतं प्रियकर म्हणून केलंच नाही, रादर मी तिचा केअरटेकर, तिची अतिशय काळजी घेणारा, सतत तिच्याबद्दल विचार करणारा, आणि तिच्याशिवाय अजिबात कुठलाही विचार दुसरा मनात न येणारा असा त्यावेळेला मी होतो, आजही आहे. त्यामुळे कदाचित मी पहिल्यांदा ज्यावेळेला तिने म्हटलं त्यावेळेला माझं घर, इतकी माणसं, ही इथे आल्यानंतर हिला सगळं झेपेल का, अमुक होईल का, मी BST क्लेरिकल जॉब करणारा, ही अतिशय हुशार 90% वाली वगैरे, मी 79-80% मधला, हा सगळा डिफरन्स, बरं वयाचं अंतर आमच्यामध्ये जवळपास 8 वर्षांचं अंतर, त्यामुळे हा सगळा थरथर 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 प्रश्न माझ्या एकामागोमाग एक डोळ्यापुढनं गेले होते. आणि म्हणून मी तिला फक्त म्हटलं होतं की ठीक आहे तू, आपण इतकी घाई नको करूया, ग्रॅज्युएशन होऊ दे तुझं, त्याच्यानंतर तुझा मे बी विचार बदलला काय होईल, वी विल टेक अ टाईम आणि मग आपण ठरवू. पण ते काय तसं मनातनं वाटत नव्हतं, ते झालंच. एक त्याच्यातला स्ट्रगल, म्हणजे ती म्हणाल काही स्ट्रगल नाही, तर त्यातला खूप गमतीशीर आणि गोड स्ट्रगल म्हणजे असा होता ना, म्हणजे तिच्याविषयी वाटणं आणि प्रेमात असण्याचा जो काळ होता, म्हणजे मे महिना असा आणि दौरा कुठे तर नागपूर, अमरावती, अकोला, म्हणजे जिकडे 42-43 वगैरे असं टेम्परेचर असायचं, आणि अशातनं आमची बसचा प्रवास, आमची बसण्याची सीटिंग अरेंजमेंट अशी होती की पहिल्या बेंचवर रेखाताई, त्यांच्या पाठच्या बेंचवर ऐश्वर्या, तिच्या पाठच्या बेंचवर मी, माझ्या पाठच्या बेंचवर पणशीकर काका, त्यांची ती 4थी-5वी सीट ठरलेली असायची. तर त्या भर दुपारच्या प्रवासात बाकीच्यांच्या खिडक्या उघड्या असायच्या, मी माझ्याकडची खिडकी मात्र बंद केलेली असायची. पणशीकर काका खूप ओरडायचे, ए आम्ही खिडकी उघडणार गरम होतोय खूप, म्हणजे नको नको काका, मग ती सगळी धूळ वगैरे सगळी येते, मला त्रास होतो, मग रात्री आवाज बसतो प्रयोग करताना. तर मी मुद्दाम खिडकी बंद ठेवलेली असायची, घामाच्या धारा लागलेल्या असायच्या, कारण ही खिडकी बंद आहे, ही इथे बसली आहे पुढच्या सीटवर, हिचं त्या खिडकीमध्ये पडलेलं प्रतिबिंब न्याळत न्याळत मी तो उन्हाळ्याचा कडक ऊन, तो गरमा, तो घाम आणि ते सगळं सहन करत मी प्रवास करायचो. तर हा एक फार मोठा स्ट्रगल आहे त्यावेळेस. 93.5 रेड FM बजाती रहो.